हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हा सर्वांची लाडकी बिंदिया. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या नवीन पॉडकास्ट सिरीजमध्ये. माफ करा, आजचं पॉडकास्ट आपण थोडंसं लेट अपलोड करतो आहे त्याबद्दल, पण नक्कीच मी खूप एक्सायटेड आहे या पॉडकास्टसाठी. आणि मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायला नेहमीच आवडतात, त्याचप्रमाणे आज मी काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच त्या गोष्टीवरती पॉझिटिव्हली विचार कराल. तर आजच्या पॉडकास्टमध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की बघा, माणसामध्ये काही प्लस पॉईंट्स असतात आणि काही मायनस पॉईंट्स असतात. प्रत्येक व्यक्ती ही काही प्लस पॉईंट्स आणि काही मायनस पॉईंट्स घेऊनच जन्माला आलेली असते. कोणतीही व्यक्ती या जगामध्ये परफेक्ट नाही आहे. पण एक छोटंसं इक्वेशन जर मॅथमॅटिकल आपण कन्सिडर केलं तर बघा, लाईफचं इक्वेशन आपण अशा पद्धतीने मांडू शकतो की 2x प्लस इंटू ब्रॅकेट मायनस एक्स इज इक्वल टू एक्स. मीन्स त्याचं आउटपुट आपल्याला शेवटी काय मिळतं तर एक्स मिळतं. 2x मायनस एक्स केल्यानंतर आपल्याला आउटपुट शेवटी काय मिळतं तर एक्स मिळतं. मग आपण याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण 2x हा पॉझिटिव्ह आहे आणि एक्स हा निगेटिव्ह आहे. म्हणजे जर आपण आपल्या लाईफमधले जे काही प्लस पॉईंट्स आहेत त्यांना डबल केलं तर नक्कीच आपल्याला जे काही लाईफचं आउटपुट मिळणार आहे ते अर्थातच पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे आपल्यातल्या मायनस पॉईंट्सना आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मी असं नाही म्हणत आहे की पूर्णपणे ते इग्नोरच करून टाका किंवा त्याकडे दुर्लक्षच करा असं मी बिलकुल म्हणणार नाही. आपल्यामधल्या मायनस पॉईंट्सनासुद्धा आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, पण त्यांच्याकडे लक्ष केंद्रित न करता आपण आपल्याकडे असलेल्या प्लस पॉईंट्सना कसं डबल करता येईल यावरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून आपण एक गुड ह्युमन बीइंग तयार होऊ आणि अर्थातच आपल्या लाईफमधून आपल्याला जे काही अचीव करायचं असेल ते पुढे जाऊन आपल्याला एक पॉझिटिव्हच गोष्टी अचीव करता येतील. सो नक्की ह्या गोष्टीकडे फोकस करा आणि मला सांगा आठवणीने की तुम्हाला माझा हा थॉट कसा वाटतो आहे आणि तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटतं आहे. तर काळजी घ्या, जास्तीत जास्त प्लस पॉईंट्सवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि त्यावर काम करा आणि नेहमी नेहमी हसत खेळत राहा. धन्यवाद.